एका महान शिक्षण तपस्वीची. विवेकानंदांची मनुष्य घडणीची कल्पना प्रत्यक्षात आणणारे कैलासवासी डॉक्टर आप्पा पेंडसे यांची ही जीवनकथा. आप्पा पेंडसे पुण्याला राहत आणि पुण्यापासून सिंहगड जवळ होता. काही वेळा विश्रांतीसाठी आणि लेखनासाठी आप्पा तिथे जाऊन राहत असत. ख्यातनाम सर्वोदयी कार्यकर्ते श्रीयुत आप्पासाहेब भागवत हे सुद्धा सिंहगडावर येत असत. त्यांच्याबरोबर सिंहगड परिसरात असलेल्या शिवगंगा खोऱ्याच्या विकासासंबंधी आप्पा पेंडसे यांच्या चर्चा होत. आप्पांनी एकदा श्री भागवत यांना विचारलं, या खोऱ्याच्या विकासाबद्दल आपण काय करावं असं तुम्हाला वाटतं? आप्पासाहेब म्हणाले, लोकांना एकत्र करायचं, सेंद्रिय खतांचा वापर करण्याचं महत्त्व त्यांना समजून द्यायचं, त्यांच्या दूध धान्यादी उत्पादनांना चांगलं गिराईक मिळवून द्यायचं, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न करायचा. आप्पा पेंडसे म्हणाले, तुम्ही म्हणता ते महत्त्वाचं आहे, अगदी खरंच, पण आता 20व्या शतकात यंत्रयुग खेड्यांपर्यंत पोचलं पाहिजे असं नाही का तुम्हाला वाटत? सिंहगड तळाच्या 2 खेड्यांकडे लक्ष वेधत आप्पा म्हणाले, समजा ते तिथे दिसतंय ना, त्या खेड्यामध्ये आपण एक यंत्रोद्योग सुरू केला तर शेतकऱ्यांना शेती सांभाळूनसुद्धा यंत्रांवर काम करता येईल. शेतीच्या दृष्टीने जो काळ फारसा कामाचा नसतो, त्या काळात यंत्रांवर काम करून त्यांना उत्पन्नाचा एक नवीन मार्ग उपलब्ध होईल. मग शेती आणि यंत्रोद्योग हे हातात हात घालून जातील. यंत्रोद्योग हे खेड्यातल्या युवकांच्या संघटनेचं आणि सामाजिक संस्काराचं महत्त्वाचं केंद्र होईल. खेड्यांची अर्थव्यवस्था बदलेल, सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम करणं शक्य होईल आणि राष्ट्रीय समस्यांवर सुद्धा या माध्यमातून अवश्य उपाययोजना करता येईल. आप्पांच्या वाचनात ग्रँड कुली डॅम या धरणासंबंधीचा एक लेख आला होता. अमेरिकेतलं हे धरण हजारो लोकांची श्रमशक्ती एकवटून कल्पकतेने आणि योजकतेने बांधलेलं होतं. हिंदुस्थानची श्रमशक्ती जर स्वेच्छेने एकत्रित आली तर ग्रँड कुली डॅमपेक्षा सुद्धा भव्य प्रकल्प आपण उभे करू शकू असं त्यांना वाटत होतं. ज्ञानप्रबोधिनीचे दुसरे अध्यक्ष प्रख्यात उद्योगपती श्री शंतनुराव किर्लोस्कर यांच्याशी ते आपल्या ग्रामविकसनाबद्दल बोलत होते. एकदा आप्पा शंतनुरावांना म्हणाले, शिवगंगा खोऱ्यात 25 गावं आहेत. त्यात मध्यवर्ती असलेलं गाव म्हणजे खेड शिवापूर. तिथे एक यंत्रोद्योग सुरू करावा अशी कल्पना आहे. आपण त्यासाठी यंत्र देऊ शकाल का? शंतनुरावांनी आपल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या अधिकाऱ्यांसह खेड शिवापूरची पाहणी केली. ते म्हणाले, मी तुम्हाला 50 यंत्र देतो, इथे यंत्रोद्योग उभा करा, खेड्यातल्या मुलांना यंत्रांवर काम करायला शिकवा, तुमचे तयार झालेले यंत्राचे भाग आम्ही विकत घेऊ, एवढ्या यंत्रांवर काम करून जो पैसा मिळेल तो वापरून या भागाचा विकास करता येईल असं तुम्हाला वाटतंय ना? आप्पांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, निःसंशय या खोऱ्याचं रूप पालटता येईल या यंत्रांच्या मदतीनं. खूप खूप धन्यवाद. शिवगंगा खोऱ्यातल्या तरुणांकडे यंत्रशाळेमुळे पैसा येऊ लागला हे खरं, पण पैशाच्या पाठोपाठ व्यसनं पण येऊ लागतात. शिवापूरचे एक गावकरी बाळू अण्णा कुंभार हे जवळच्या टेकडीवर जात आणि हातभट्टीची दारू पिऊन संध्याकाळी परत येत. मिळवलेला सगळा पैका दारूतच जाई. ना बायकोला एखादी धड साडी, ना मुलांना पुरेसं जेवण. एकदा शिवापूरला पावसाची झड होती. बाळू अण्णांना दारू बोलावत होती म्हणून तशाच पावसात ते टेकडीवर दारू प्यायला गेले आणि झिंगून परत येत असताना स्वतःच्याच शेतात ओल्या चिखलात पडले. रात्री ते घरी आले नाहीत म्हणून भल्या पहाटे माणसं शोधायला बाहेर पडली तर काय, ओल्या चिखलातल्या खेकड्यांनी बाळू अण्णांचं शरीर अक्षरशः कुरतडून खाल्लेलं होतं. तो प्रकार पाहून सर्वांना धक्काच बसला. आप्पांनी बाळू अण्णांसाठी शोकसभा आणि भजन ठरवलं. यंत्रशाळेतले सगळे तरुण आलेले होते. आसपासच्या गावांमधली सगळी माणसं आलेली होती. व्यसनांपासून दूर राहायला शिकवण्याची आप्पांना ती मोठी संधी वाटली. ते स्वतःच कीर्तनाला उभे राहिले. आपल्या अतिशय गोड आवाजात त्यांनी तुकोबारायांचा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हा अभंग सर्वांकडून म्हणून घेतला. या अभंगाला त्यांनी आणखी दोन ओळी जोडल्या. शपथ माझी सांगी दारूला शिवणे नाही. अशा प्रकारे त्यांनी जणू गावकऱ्यांकडून दारूपासून दूर राहण्याची शपथच बदवून घेतली. या प्रसंगातून पुढे शिवगंगा खोऱ्यातलं हातभट्टी आणि देशी दारूविरुद्धचं मोठं आंदोलन उभं राहिलं. त्याचं नेतृत्व ग्रामीण भागातील दलित महिला आणि युवक यांनी केलं. या कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या हातभट्ट्या फोडून टाकल्या. देशी दारूच्या दुकानांना कुलपं घातली. ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजली आणि त्यातून अनेक महिला संघटनांना अशाच प्रकारचं काम करण्याची स्फूर्ती मिळाली. आप्पा एक सुभाषित नेहमी सांगत ते असं, बहुविध असती व्यसने जगती खरी व्यसने परी दोन. बहुविध असती व्यसने जगती खरी व्यसने परी दोन, हरिनामाचे व्यसन एक अन दुसरे विद्याभ्यसन. जगामध्ये व्यसनं पुष्कळ आहेत, पण खरी व्यसनं दोनच आहेत. एक म्हणजे हरिनाम घेणं आणि दुसरं म्हणजे विद्येचा अभ्यास करणं. व्यसनाला केवढी उंची आप्पांनी दिली ते पाहून मन चकित होतं. Thank you.